चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आता पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्ट पासून। मुख्यमंत्री विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी पासून नियोजित होते। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आता 3 ऑगस्ट 2020 पासून घेण्याबाबत आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला। याबद्दलची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। दरम्यानच्या काळात आवश्यकता भासल्यास 3 ऑगस्ट पूर्वी पुरवणी मागण्यांसाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून या संदर्भातील माहिती घेऊन त्या संबंधीचा निर्णय घेतला जाईल, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। आज विधान भवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दारेकर यांच्यासह मंत्रिमंडळात सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन 3 ऑगस्ट 2020 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे।